नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कवस्त बाबडे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. हडफडे बर्ज बाय रोमिओलेन ह्या क्लबांत घडिल्ल्या उज्याच्या घडणुकेक जापसालदार आशिल्ल्या अधिकाऱ्यांचे शिस्तभंगाची कारवाय जातली अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी काल घेतिल्ल्या पत्रकार परिशदेत दिल्या. क्लबाक दिल्ल्या तरेकवार परवान्या प्रकरणी सरकारान दोन अधिकाऱ्यांसयत तेन्नाच्या पंचायत सचिवांक निलंबीत केल्या. प्रदुशण नियंत्रण मंडळाच्यो तेन्नाच्यो वांगडी सचिव डॉ शमिला मोंतेरो, पंचायत संचालक सिद्धी हायणकार आणि हडफडे नागवा पंचायतीचे सचिव रघुवीर बाकर हांकां निलंबीत केल्या. उजो लागिल्ल्या क्लबाक मान्यताय दिवपासयत घडणुकेक जापसालदार आशिल्ल्या अधिकाऱ्यांचे शिस्तभंगाची कारवाय जातली अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी पत्रकार परिशदेत स्पश्ट केले. इतले मजगतीं उज्यात मरण आयिल्ल्या सगळ्यांची वळख पटल्या. 17 जणांचे पोस्टमॉर्टम पुराय जावन 5 जणांच्यो कुडी कुटुंबियांच्या स्वाधीन केल्यात. ह्या घडणुकेंत मरण आयिल्ल्यांच्या कुटुंबियांक राज्य सरकारा वतीन दरेकी 5,00,000 रुपया जाल्यार जखमींक 50,000 आर्थीक मजत दितले. ह्या घडणुकेंतल्या दोशींचेर कारवाय करपाचो आदेश डीजीपींक दिला. तशेंच एका सप्तका भितर ह्या घडणुकेची चौकशी अहवाल सादर करपाचे निर्देश उत्तर गोंय दंडाधिकाऱ्यांक दिल्ल्याची माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या.
केल्या उपरांत सांगपाक खूब खेद भोगता की 25 लोक जे एक्सपायर्ड जाल्यात तातूंतले 4 लोक हे दिल्लीतल्यान येयले टुरिस्ट म्हणून आशिल्ले, जे त्या क्लबांत आशिल्ले, ताका भायर सरपाक मेळूंक ना. बाकीचे सगळे जे आशिले हे थंयसर वर्कर म्हणून काम करताले. हे उत्तराखंडातल्यान आशिले, झारखंडातल्यान आशिले, 3 जाण नेपाळातल्यानूय आशिले. अजून 1-2-3 आयडेंटिफाय जावंक ना एक्झॅक्टली खंयचे ते, तांचे बी सोदप सुरू आसा. की इंटरनल जो फायर इलेक्ट्रिकल फायर वर्क्स जो रेस्टॉरंटात करता ताका लागून हो उजो लागलो. खंयसरूच कसल्याच पद्दतीचो ब्लास्ट जावंक ना आणि वयलो क्लब वो त्यांचं सगळं वुडन आणि बाकीच्या फर्निचराचं असल्या कारणान, वुडन या फर्निचराचं असल्या कारणान त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात उज्याक पेट घेतली. उज्याक पेट घेतल्या उपरांत बरेच लोक त्याका एस्केप करपा खातीर फक्त 2 गेट आशिल्ले. हातूंतल्यान काही आशिल्ले लोक भायर सरले. जे लोक भायर सरूंक शकूंक ना ते आपल्याक प्रोटेक्ट करपाक म्हणून अंडरग्राऊंड आशिल्ल्या त्यांच्या किचनात गेले. आणि अंडरग्राऊंड आशिल्ल्या किचनात खूप मोठ्या प्रमाणात सफोकेशन जाऊन, म्हणजे 25 जवळपास 23 लोक हे प्रिलिमिनरी तरी सफोकेशनातल्या डेड झाले.
इतले मजगती क्लबाचे सरवेवस्थापक राजीव मोडक, व्यवस्थापक विवेक सिंग राजीव सिंघानिया आणि प्रियांशु ठाकूर हांकां अटक केल्या. मालक सौरभ लुथ्रा आणि गौरव लुथ्रा हांचो सोद घेवपा खातीर गोंय पुलीस दिल्लीक रवाना झाल्यात. तांच्या आड गुन्हा नोंद केला अशी माहिती पुलीस महासंचालक अलोक कुमार हांणी दिल्या. इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाल्यान गोयच्या पर्यटनांक निश्चितपणान फटको बसला. हे विशयाचेर बेगीनूच तोडगो येतलो अशें पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी म्हळा. इंडिगोची विमानां रद्द जाल्ल्यान एअर इंडिया, अकासा ह्या हेर विमानांची तिकीट दर बेसुमार वाडल्या. हाचो फटको पर्यटकांसयत सामान्य गोंयकारांक लेगीत बसला अशें पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी म्हळा. नवें वर्स लागीं पाविल्ल्यान राज्याचो पर्यटन हंगाम तिंगशेर पावला. फेस्ता उपरांत पर्यटन व्हडा प्रमाणांत येवपाक सुरवात जाता. इंडिगोची विमानां अचकीत रद्द जाली. हाका लागून गोंयांत येवपी पर्यटन मुंबय दिल्ली शिरकोन उरले. तशेंच हेर विमान कंपन्यांचे तिकीट दर वाडले अशेंय तांणी हे वेळार सांगले. गोंय विद्यापीठाचे कॅम्पस एम्बेसेडर श्री ओम बांदोडकर हांणी SIR 2026 विशीं आपलो दृश्टीकोन मांडलो आनी जागृकतेचे म्हत्व अधोरेखीत केले. आयकुया तांची झलक.
I would like to focus on the special intensive revision that is brought to us by the chief electoral officer. It is basically to create this awareness among the people of Goa that how important voting is and how necessary it is for us to include our names in our electoral list. So this is basically done to make sure that all the people out there come and cast their vote. We say that our vote is our voice, and it is indeed our vote matters. It is something that we can do to represent our government, to select our leaders.
हवामान. गोंय वेधशाळेन दिल्ल्या माहिती प्रमाण पणजे चळाचें तापमान 33 सेल्सियस आनी उण्यात उणें तापमान 21.8 सेल्सियस नोंद जाला. मुरगांव चळाचें तापमान 33 आनी उण्यात उणें तापमान 22 सेल्सियस नोंद जाला. फुडल्या कांय दिसांत राज्यांत वातावरण सुकें आसतलें असो अदमासूय हवामान खात्यान उक्तायला. ओडिशांतल्या भुवनेश्वर हांगा जाल्ल्या राष्ट्रीय मुखेलमंत्री दिव्यांग व्हीलचेअर क्रिकेट सर्तीचें वस्तादपण गोंयच्या पंगडाक मेळ्ळा. सर्तीच्या निमणे फेरयेंत गोंयच्या व्हीलचेअर पंगडान छत्तीसगडच्या पंगडाचो 5 गड्यांनी पराभव केलो. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटलें आयज सांजेच्या 7:20 आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.